तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि यहुदाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीलधारी मंडळी यरुशलेमेला जमली होती. शमाया रहबामाला आणि या सर्वांना म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे असे आहे, रहबाम तू आणि यहुदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे, तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुद्ध आहे, तेव्हा मीही तुम्हा सोडून शिशकच्या हाती दिले आहे.